चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगिन आनंद पूजिन भावेव वाळीन म्हणे नमा त्वमेव माताच पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रवणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 राम